त्यानंतर काही दिवसांनी असे झाले की धार्मिक पुढाऱ्यांनी येशूला पकडण्यासाठी सैनिक पाठवले व त्यांनी त्याला पकडून राज्यकर्त्याजवळ नेले व त्याच्यावर अनेक आरोप लाविले. तेव्हा राज्यकर्त्याने येशूची विचारपूस केली व लोकांना सांगितले की मला तर ह्याच्या ठाई काही दोष दिसत नाही, म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो. परंतु ते लोक म्हणाले, नाही, ह्याला मरणदंडाची शिक्षा द्या. पण राज्यकर्त्याने मरणदंडाची शिक्षा देण्याचे नाकारले. तेव्हा लोक ओरडून म्हणाले, नाही, त्याला मरणदंडाचीच शिक्षा द्या. त्यावेळी त्यांच्या ओरडण्याला यश आले व राज्यकर्त्याने लोकांना खुश करण्यासाठी येशूला सैनिकांच्या हाती दिले व त्या सैनिकांनी येशूला एका उभ्या आडव्या अशा लाकडी खांबावर खिळ्यांनी ठोकले. तेव्हा येशूने म्हटले, हे बापा, तू ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ह्यांना कळत नाही. लोकांनी त्याला म्हटले की तू जर राजा आहेस तर स्वतःला वाचव व त्याची थट्टा केली. त्यावेळी पूर्ण देशभर अंधार पसरला व येशू मोठ्याने म्हणाला की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवितो. हे म्हणून त्याने आपला प्राण सोडला. तेव्हा तिथे असलेल्या एका मुख्य शिपायांनी हे सर्व बघितले व देवाची स्तुती करीत म्हटले की हा खरोखर एक चांगला व्यक्ती होता. त्यावेळेस एका चांगल्या व्यक्तीने राज्यकर्त्याकडे जाऊन त्याला येशूचे शरीर मागितले व ते शरीर घेऊन त्याने येशूच्या शिष्यांसोबत कधी न वापरलेल्या अशा दगडाच्या कबरेत ठेविले.